मला इथे आल्यानंतर समजलं की गोपीनाथ प्रभू प्रल्हाद महाराजांच्या वरती एक श्रृंखलेने क्लास देत आहेत. त्यांची श्रृंखला मी विचलित करू इच्छित नाही, त्यामुळे मी दुसऱ्याच एका विषयावरती बोलणार आहे. त्यामुळे तुमच्या शुद्धीकरणात, तुमच्या आनंदात काही विरजण पडणार नाही, याची काळजी करू नका तुम्ही. प्लीज डोंट ट्रान्सलेट. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी. आप सेवेंथ कैंटो से शुरू कर रहे हैं, मतलब जो जो संडे किया चौपाटी में वैसा ही कर रहे हैं. फ्रॉम हिरण्यकशिपु टेरराइज यूनिवर्स. गोपीनाथ प्रभू सध्या प्रल्हाद महाराजांचं जीवन आणि त्यांचं चरित्र, त्यांचे उपदेश यावरती त्यांची श्रृंखला चालू आहे. हा सातवा स्कंद, ज्यात प्रल्हाद यांचा जन्म, तो पण एक असुरी कुटुंबात. तर असुर कुळात जन्म घेऊनही मनुष्य भक्त होऊ शकतो का, याविषयी शुकदेव गोस्वामींना परिचित महाराजांनी प्रश्न विचारला खूप आधी, सहाव्या स्कंदात जे वर्णन चालू त्यावेळी. त्यामध्ये एक श्लोक आहे जो बहुतांशी भक्तांना कधीतरी तरी गेला असणार, फार महत्वपूर्ण श्लोक आहे तो. तर आपण त्याच्यावर थोडी चर्चा करणार आहोत आणि तो श्लोक विचारायला किंवा तो प्रश्न विचारायला परिचित महाराज का प्रेरित झाले त्याची पण थोडी पृष्ठभूमी आपण पाहणार आहोत. मुक्तानामपि सिद्धानाम, मुक्तानामपि सिद्धानाम नारायणपरायणः, नारायणपरायणः सुदुर्लभ प्रशांतात्मा, सुदुर्लभ प्रशांतात्मा कोटीश्वपि महामुने, कोटीश्वपि महामुने मुक्तानामपि सिद्धानाम नारायणपरायणः सुदुर्लभ प्रशांतात्मा कोटीश्वपि महामुने, मुक्तानामपि सिद्धानाम नारायणपरायणः सुदुर्लभ प्रशांतात्मा कोटीश्वपि महामुने, मुक्तानामपि सिद्धानाम नारायणपरायणः सुदुर्लभ प्रशांतात्मा कोटीश्वपि महामुने. याचा मराठी अनुवाद असा आहे हे महामुने, लक्षावधी सिद्ध पुरुषांमध्ये एकच विरळ कोणीतरी भगवान नारायण किंवा भगवान श्रीकृष्ण यांचा परम भक्त असू शकतो. असे भक्त जे परम शांत असतात अत्यंत दुर्लभ असतात. वंदेयम श्रीगुरो श्रीयुता पदकमलम श्रीगुरून वैष्णवांश्च श्रीरूपा. सहाव्या स्कंदांतर्गत काही मुख्य कथा अशा आहेत. स्वर्गाधिपती इंद्र एकदा गर्विष्ठ होऊन आपल्या गुरूंचा अवमान करतात. त्यांच्या इंद्रसभेत संगीत, विद्वान चर्चा, इंद्रसभा पण काही नुसतीच अशी एक मनोरंजनाची जागा नाहीये. त्या ठिकाणी अनेक विषयांवरती चर्चा करतात, अनेक विषयांवरती ज्ञानाची देवाणघेवाण असते. अर्थात या सर्वांवरती ऐश्वर आणि भौतिक सुख याचीच एक झालर असते. म्हणून भागवत पदोपदी सचेत करतं, सावधान करतं की भौतिक ऐश्वर आल्यानंतर कधीही मद चढू शकतो. संस्कृत शब्द मद आणि इंग्लिश शब्द मॅड, MAD, हे दोन्ही जवळजवळ सारखेच आहेत. आपण म्हणतो हा मॅड माणूस आहे, मॅड म्हणजे वेडा आहे तो. पण वेडा म्हणजे नक्की काय? वेड लागणं म्हणजे काय असं नक्की? मला वाटत नाही या मंदिरात उपस्थित एकही कोणी असा असेल, स्त्री अथवा पुरुष, ज्यांच्यावर इतर कोणी आरोप घेतला असेल की तुम्हाला हे भक्तीचं वेड लागलेलं आहे. आहे कोणी असं या ठिकाणी जे म्हणेल की मला अजूनपर्यंत कोणी असं म्हटलं नाहीये? साहजिकच आहे. ज्याला आपण भूताटकी म्हणतो की कोणाचा मानगुटीवर बसतं भूत नाही, आपण म्हणतो पकडून ठेवलं, त्याला धरून ठेवणं. सातव्या स्कंधामध्ये एक श्लोक आहे ज्यात हिरण्यकशिपू म्हणतो आपल्या त्याच्या पदरी जे शिक्षक नोकरीवर असतात ते शंड मर्क, अहो खरा काहीतरी माझ्या मुलाला वाचवा, तो माझा शत्रू आहे, त्याच्या नावाचा जप करतोय तो. तर शंडामार्ग खूप प्रयत्न करतात समजून घ्यायचा काय नक्की ही भानगड आहे. आणि नंतर आपला निर्वाळा देतात, कृष्ण ग्रह ग्रस्त, हा तुमचा मुलगा आहे ना, ह्याच्यावरती हा राहू केतू शनी असे जे वाईट ग्रह आहेत, ज्योतिषशास्त्रामध्ये काही ग्रहांना वाईट म्हटलेलं आहे, पाप ग्रह म्हटलंय, तर ह्या तुमच्या मुलाला कृष्ण ग्रह ग्रस्त, कृष्णाचा ग्रह जो आहे याच्या मानगुडीवर बसलेला आहे, याच्या कसं सोडवणार त्याला आम्ही? आमच्याकडे काही मंत्रतंत्र जप तप क्रिया काहीच नाहीये ज्यातनं तुम्ही आम्ही तुमच्या मुलाची सोडवणूक करू शकतो. त्यामुळे नक्की वेड म्हणजे काय? तर कोणाला दगड गोळा करायचा छंद असेल, कोणाला रानात फिरायचा छंद असेल, कोणाला सिनेमा पाहायचा छंद असेल. माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये एक क्लार्क होता, पोस्ट ऑफिसमध्ये काम करणारा दक्षिण भारतीय माणूस, त्याला ठाण्याला जागा मिळाली एक. आजूबाजूला कोणी त्याची भाषा बोलणारे नाहीत, त्यामुळे करमणुकीचं काही साधनच नाही, कोणाशी बोलणार काय करणार. तो एकदा वडिलांना सांगवता की मी गेल्या 3 वर्षांमध्ये आमच्या समोरच्या थिएटरमधला एकही पिक्चर सोडला नाहीये, आणि तो कोणत्याही भाषेतला असू दे, भोजपुरी, हिंदी, नेपाळी, तामिळ, तेलुगू, इंग्रजी, कोणता पण असेल. तिकडचा एक बुकिंग क्लार्क आहे, त्याला मी सांगितलंय की दररोज 9 ते 12 तिकीट माझ्यासाठी एक रिझर्व करायचं. आणि त्यानंतर अहोल एक पिशवी भरून गेल्या 3-3 म्हणजे 3 × 365 म्हणजे जवळजवळ 1000 वर तिकीट होती ती. काय करणार, काही करमणुकीचं साधनच नाही, झोप लागत नाही लवकर. कमा कल्पना करा, 3 वर्ष 9 ते 12 आणि कधी कधी चांगला असेल कोणता सिनेमा तथाकथित चांगला तर तो 3-4 आठवडे चालायचा, तर हा तोच सिनेमा पुन्हा पुन्हा पाहायचा. तुम्ही म्हणाल की आम्हाला पण असेल वेळ किंवा, पण आम्ही काय तोच सिनेमा 3 आठवडे दिसत पाहणार नाही आपण. तर म्हणून एका प्रवचनामध्ये प्रभुपाद सांगतात की नक्की ह्या जगात वेळ म्हणजे काय ह्याची व्याख्या निश्चित झाली नाहीये, कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी वेळ असतच. परंतु ऐश्वर्याचा मध हा फार कठीण, त्याच्यापासून परावृत्त होणं फार कठीण. आपण म्हणू की आमच्याकडे कुठे इंद्रासारखं ऐश्वर आहे, आम्ही आपले साधारण कोल्हापूर निवासी आहोत, आमचं आपले लहानची नोकरी आहे, आमचं आपलं हे आहे ते. भक्तिसिद्धांत जसे ठाकूर म्हणतात की एकदा एका बेडकाला 1 पैशाचं नाणं दिसलं रस्त्यावरती. त्याने पाहिलं की इतर कोणी बेडूक पाहत नाहीये, तर त्याने टुंकन उडी मारून त्या नाण्यावर जाऊन तो बसला आणि विचार करू लागला की जगात किती बेडूक असतील, लाखो, किती बेडगांकडे 1 पैसा असेल, जवळजवळ कोणाकडेच नसेल. मी एकमेव जगातला बेडूक आहे जो आज 1 पैशाचा मालक आहे, इतर कोणी नाही आहे या जंगलात. आणि एकदम असा आवाज यायला लागला तर 2-3 बेड कशी पळत होती. एकाने विचारलं काय चाललं, तो इथं का बसला म्हणजे तू, तर म्हणे आता ह्यानं सांगितलं ना तर ह्या लोकांना फार ईर्ष्या वाटेल. तर मला काही नाही सहज, अरे तिकडनं एक हत्तीचा कळप येतोय आणि तो याच वाटेवरून येतोय, रानात जंगलातून झाड झुडप तुडवत चाललेत ते लोक, तर उगाच तिथे मध्ये उभं राहू नको, आपण आपल्या तळ्यात जाऊ, तर मरशील उगाचच. त्यामुळे मी का जाऊ, माझ्याकडे 1 पैसा आहे, समजला, त्या हत्तींकडे असेल मोठं शरीर, त्यांच्याकडे पण 1 पैसा नाही आहे, मला मी इथेच बसणार. समजा कोणी हत्ती आला त्याला सांगेन मी की हा 1 पैसा आहे आणि तो माझ्या मालकीचा आहे, समजलास, त्यामुळे तुम्ही बाजूने जा इकडून तिकडून. झालं नंतर काही वेळाने त्याचे जे मित्र बेडूक येतात परत त्या वाटेवरती, तर त्या पैशाहूनही जास्त चपट झालेला त्यांचा तो बेडूक दिसू त्यांना. का तर एवढे हत्ती झाल्यानंतर काय होणार तिकडे. त्यामुळे मध हा काही केवळ इंद्रात येतो असं नाही, तो काही केवळ लक्षाधीश कोट्याधीश यांना देतो असं नाही, कोणालाही येऊ शकतो. प्रभुपाद एक इंग्लिश म्हण सांगायचे, ए बेगर इज प्राऊड ऑफ हिज पेनी. एका भिकाऱ्याला आपल्या एका नाण्याचा अभिमान असतो. का कोण जाणे, अर्थात का कोण जाणे याचा अर्थ खरा नाहीये, त्याला माहितीये की हा मध कशामुळे येतो ते. विशेष करून इंद्रासारख्या व्यक्तींकरता त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीये असं नेहमी दिसतच नाही कधी. म्हणजे 2 गोष्टी होतात, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी दिसत नाही, जरी बृहस्पती नारद मुनी असे महर्षी असते तरी आपल्याला वाटतं की हे काय आपले नुसते हरिहरी करतात, कुठे जाऊन जप तप करतात, हे सगळं काम मी सांभाळतोय, नुसते एका ग्रहाचं नाही. काही लोकांना अभिमान असतो की घर सांभाळलंय मी, 3 मुलांचं संगोपन केलंय, समजला, तिघांना नोकरी लावली आहे, तिघांची नोकरी केली आहे, तिघांचे लग्न लावून दिली आहेत. आता बघा इंद्राला काय अभिमान आहे, संपूर्ण ब्रह्मांडाला मी पाणी पुरवठा करतो, एकट्या दुकट्या घराला नाही, एकट्या दुकट्या शेताला नाही, एका संपूर्ण ब्रह्मांडातील कोटी कोटी ग्रह असतील, मी एकटा आहे. आणि त्यामुळे तसे ढगही आहेत सेवक, आणि कधी कधी त्यांचा मग उलटही तो उपयोग करतो. जसं वृंदावनात श्रीकृष्ण आपली पूजा बंद पाडली श्रीकृष्णाने, तर जे ढग ब्रह्मांडाच्या अंती, म्हणजे आता या ब्रह्मांड सगळे व्यवहार बंद करायचे, तसा आदेश येतो ब्रह्मदेवांकडून, त्यावेळी त्या ढगांना सांगत असते की जा तुम्ही आपलं काम करा. त्या महाशयाने ते ढग असे मध्येच सोडून दिले, ते पण फक्त वृंदावनावरती या एका लहानशा जागेवरती. म्हणजे जसं संस्कृत सुभाषित आहे, विनाश काले विपरीत बुद्धी. तर ही विपरीत बुद्धी काय येते? तो अहंभाव येतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचीच हाजी हाजी करणारे लोक तुमच्या बाजूला असतात की तुम्ही किती महान, तुम्ही इंद्र शक्र, तुम्ही शतक्रतू, तुम्ही 100 यज्ञ संपन्न केले, 100 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर संपूर्ण शुद्ध जीवन वर्णाश्रम व्यवस्थेनुसार, त्यानंतर 100 वेळा अश्वमेध किंवा गोमेध किंवा असं यज्ञ केल्यानंतर मग तुम्हाला इंद्रपदासाठी ठीक आहे यांच्यापैकी कोणातरी आपण निवडू शकतो. इंद्र ही पदवी आहे, त्या प्रत्येक इंद्राचं एक नाव असतं. जसं मुख्यमंत्री ही पदवी आहे, मुख्यमंत्री कोणाचं नाव नसतं, पण मुख्यमंत्री श्री अमुक तमुक, तसं इंद्र अमुक तमुक, तर आपले इंद्र आहे त्यांचं नाव आहे पुरंदर, त्या व्यक्तीचं नाव आहे पुरंदर. आपले सध्याचे जे इंद्र आहेत ते, तर अपमान केल्यानंतर त्यांचे गुरु ते म्हणाले ठीक आहे याला नाही जर का इच्छा माझा सन्मान द्यायची बरोबर, ते निघून गेले. त्यांनी सभात्याग केला. त्यांनी सभात्याग करताच तिकडच्या लोकांना समजलं काहीतरी आकृत घडलेलं आहे, काहीतरी संकट येणार आहे. आता काय संकट येणार कोणाला समजत नाही. जसं ते आत कधी कधी आपल्या मनात अंतरण एक आपली छोटासा एक ध्वनी असतो, एक काहीतरी होणार आहे वाईट, काहीतरी होणार आहे वाईट. आणि काही कालावधीमध्येच सरळ असुर सैन्य येऊन या सर्व देवतांचा पराभव करून इंद्राला आपलं इंद्रपद, अवंतीपूर ची सगळी नगरी हे सगळं सोडून पळून जायला लागतं. मग जातात विष्णूंकडे. सूर आणि असूर यांच्यामध्ये अंतर काय आहे? कोणाला आपण सूर म्हणतो की हे देवता आहेत, देवता आणि असूर यांच्यामधला एकच मुख्य भेद असा की देवतांना ज्ञान असतं की आपल्यावरती एक परमश्रेष्ठ नियंत्रक आहे. तो कोण आहे हे कधी कधी माहीत नसतं आपल्याला. लहानपणी आम्ही शाळेमध्ये फॅन्टम कॉमिक्स वाचायचो, कदाचित सध्या लोकांना माहीत पण नसेल, आहे माहीत सध्या आहे प्रचलित आहे. तर तो फॅन्टम म्हणजे वेताळ, तर तो कोण असायचा? तो अन्यायाच्या विरुद्ध लढणारा, कोणाला कोणी चुकून वाईट करत आहे, गरिबांचा कैवारी, असं ते वेताळाचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्या जंगलामध्ये काही लोक तस्करी करण्यासाठी, काही लोक म्हणजे हस्तिदंत म्हणा, सोनं म्हणा, लुटारू, काही आफ्रिकन, काही युरोपियन सगळे यायचे. तर यांच्यावरती देखरेख करणारी एक जंगल पॅट्रल असायची, जंगल पॅट्रल म्हणजे गस्ती पथक, गस्त घालणारं. तर त्या जंगल पॅट्रलमध्ये जे कोणी इन्स्पेक्टर असायचे त्यांची नावं दिलेली असायची, आणि त्यांच्यावरती एक असायचं नाव फक्त चीफ. चीफ कोण कोणाला माहीत असायचं. आणि त्या लेखकाने इतक्या खुबीने ती कथा अशी ही केली होती की प्रत्येक डेप्युटी कमांडर हा विचारायचा आपण चीफ म्हणजे कोणाच्या हाताली काम करतो आपण. तर तो जो निवृत्त होणारा डेप्युटी असा तो म्हणायचा की मी इथे 30 वर्ष काम करतोय, मला अजूनही समजलं नाहीये की नक्की आपला बॉस कोण आहे ते. पण कधी रात्री अपरात्री फोन येतो जंगलाच्या उत्तर दिशेला, चोर लुटारू आलेले आहेत, लगेच तिकडे जा तुम्ही. तो म्हणतो मला प्रश्न पडतो की मग याला समजतं कसं की इथे काहीतरी चाललंय म्हणून, आणि कोण आहे हा. आणि आपण वाचक आहोत आपल्याला माहितीये की हा वेताळ आहे, आपण म्हणतो या लोकांना एवढं कसं समजत नाही. पण त्या बाल वयामध्ये त्याचं मोठं आश्चर्य वाटायचं की कसा एक माणूस स्वतःला नेहमी गुप्त ठेवतो, गोपनीय ठेवतो, चांगली कामं करतो, आणि त्याच्या हाताच्या लोकांना समजतही नाही की नक्की तो कोण आहे ते. इतकी वर्ष झाली या कथा वाचून, यावेळी ज्यावेळी आपण भागवत वाचतो त्यावेळी त्याचा तो एक कनेक्शन संबंध लागतोय की हा देवता अग्नी, रुद्र, आदित्य, वसू, मरुद एवढी सगळी ब्रह्मांडाची कार्य सांभाळतात, पण ते कार्य करीत असताना त्यांना समजत नाही की नक्की मी कोणाची चाकरी करत आहे. कसं शक्य आहे, असं कसं होऊ शकतं? याला दोन तीन कारण आहेत. एक म्हणजे स्वतः भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात नाहम प्रकाश सर्वस्य, कोणासमोर मी प्रकट झालो पाहिजे हे मी ठरत असतो. तो मनुष्य, तो जीव किती उच्च असू दे, सिद्ध चारण कोणी असू दे, तो कधी ठरू शकत नाही की हे कृष्ण मला पाहायचं आहे. परब्रह्म म्हणजे कोण, नाही होणार ते. योग माया समावृता, माझीच योग माया मला आवृत्त करते. याचं एक भौतिक उदाहरण म्हणजे सूर्याचं तेज. सूर्य इतका तेजस्वी आहे म्हणून मी तुम्हाला पाहतोय, तुम्ही मला पाहताय, इथे लाईट काहीच नाहीये. पण हेच आपण बाहेर जाऊन समजा त्या सूर्याला पाहायचा प्रयत्न केला डोळ्यांनी, सूर्याचं तेज आपल्याला सूर्यग्रह पाहू देणार नाही, इतकं प्रखर आहे ते. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांचं तेज जर का आपण श्रीकृष्णांना सरळ पाहायला गेलं, हे सरळ पाहणं म्हणजे काय, तर वस्तुतः तीन मार्गांद्वारे, कर्म, ज्ञान, योग. कर्म म्हणजे सकाम कर्म किंवा कर्मकांड करणं, कोणताही शुभ मुहूर्त पाहून, शुभतिथी पाहून, त्याच्या जोरावरती की कसा मला परमेश्वर दिसत नाही, मला बघायचं आहे, नाही दिसणार. ज्ञान मार्ग म्हणजे भरपूर ग्रंथांचं अध्ययन करणं आणि त्यातनं कुठेतरी मला असं काही एक असा एक फॉर्म्युला, असं काहीतरी एक सूत्र सापडेल ज्यात मला समजेल की नक्की भगवंत म्हणजे काय ते, नाही सापडणार. योग सामर्थ्याचं बळ म्हणजे अणिमा, लगिमा, महिमा, कामवशयिता, इशिता, वशिता, प्राप्ती, प्राकाम्या या सर्व सिद्धींनी भगवंतांना प्राप्त करायचा प्रयत्न करणं की भगवंत काय आहे, सिद्धेश्वर आहेत ते किंवा योगेश्वर आहेत, तर ठीक आहे मी पण योगेश्वर व्हायचा प्रयत्न करीन. तर कमी बुद्धीचे लोक हे कर्म, ज्ञान, योग याद्वारे भगवंतांना पकडायचा प्रयत्न करतात आणि तेच भगवंत सरळ भगवद्गीतेमध्ये अगदी खुले आम अगदी सर्व जनतेसमोर घोषणा करतायत, भक्त्या माम अभिजानाती यावान यश्चास्मि तत्वतः, की भक्त्या माम अभिजानाती, तुला जर का मला समजून घ्यायचं मी कोण आहे ते, हा एक मार्ग आहे भक्तीचा. पण असं काय की भक्तीचा मार्ग सगळ्यांना माहितीये की जसं तुकाराम महाराज म्हणतात नाम संकीर्तन पैसोपे, इतकं सोपं आहे लोक घेत का नाहीत ते, कारण ही कलियुगी बुद्धी आहे ती म्हणते इतकं सोपं आहे म्हणजे खरं असेल का ते चांगलं. जसं कोणी म्हटलं 12 रुपयाला घड्याळ, काहीतरी गडबड असणार, असं असू शकणार नाही एवढं स्वस्त कधी. तसं नाम जपाद्वारे मोक्ष असं कसं होईल, बाकी एवढ्या लोकांनी एवढी वर्ष एवढं केलं ते काय मूर्ख काय, हा आणि तुम्ही हरे कृष्णाला एवढे शहाणे का, दिवसभर हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण याला काय अर्थ आहे, बाकी पण मार्ग आहेतच की, त्यांना हे समजत नाही. बाकी मार्ग आहेत पण त्या मार्गांना जे सपोर्ट मेकॅनिझम लागतं, त्यांना जे बाकीची एक पूर्ण पृष्ठभूमी लागते ती आहे का कलियुगामध्ये. म्हणून आम्ही ध्यान करतो पण ध्यानसाठी 6व्या अध्यायात म्हटलंय शुचौ देशे, पहिली अट ही आहे की तुम्ही ज्या शहरात राहताय ज्या गावात राहताय ते एक अतिशय पवित्र ठिकाण असलं पाहिजे. कुठे मिळणार असं पवित्र ठिकाण? त्यामुळे या देवतांना समजत नाही की नक्की आपल्या समोर कोण आहे ते. तर कधी कधी हे इंद्रादी देव श्रीकृष्णांच्या विरुद्ध लढतात काय, श्रीकृष्ण स्वतः स्वर्गालोकात आले आणि म्हणाले की ते जे पारिजात फूल आहे ते मला हवं आहे. तो पारिजात आणि हा पारिजात वेगळा आहे बरं का, आपण जो समजतो ना तो पारिजात वेगळा आहे. म्हणजे कसं माहितीये का, जसं मुंबईत गिरगावात अशी चाळ असेल त्याचं नाव दिलंय रंगमहल. अहो रंगमहल म्हणून तर रंगमहल होईल का तो, मुखभाट लेन मधली चाळ ती किंवा बाजूला गटार वाहत आहेत, ट्रॅफिकचं काम चालू आहे, रस्ते उघडून पडलेले आहेत, कन्स्ट्रक्शनचे लोक काम करतायत, टेलिफोन नळ इलेक्ट्रिसिटीवाले लोकांनी सगळं खोदून ठेवलेलं आहे, पण त्या चाळीचं नाव रंगमहल. तसं सगळ्यांना माहिती आहे की अशी सुंदर सुंदर सुवासिक फुलं आहेत, तर या ठिकाणी हे एक फुल आहे आणि ते फार सुवासिक आहे. चला हे आपलं पारिजात, दुधाची तान ताकावर भागायची एवढंच. अर्थात हे ताक पण नाही बरं का, काहीच तुलना करता येत नाही. स्वर्गलोकातील ऐश्वर किंवा त्याच्यातील त्याची महिमा, एक आंबा पडतो एखाद्या वृक्षातून स्वर्गलोकात, गोलोक वृंदावन नाही, वैकुंठ लोक नाही, ते तर आणखी पलीकडचं. एक आंबा पडल्यानंतर तिथे आम्रसाची एक नदी तयार होते. आम्ररस नुसता असा झुळझुळू नाही, अगदी फोफावत वाहतोय. बघा म्हणजे आपण किती क्षुद्र आहोत आपण, की आपल्याकडे ते पण आपल्याला पाहायलाही मिळत नाही असं कुठे. प्रभुपाद म्हणाला की स्वर्गातील सुखाची कल्पना देण्यासाठी एक फळ जे भगवंताने या ठिकाणी आणलंय तो म्हणजे आंबा. तर ते पारिजात इंद्र म्हणतो नाही मी नाही देणार. अरे मला हवंय ते, नाही देणार म्हटलं ना, सरळ सैन्य बोलावतो आपलं. अर्थात श्रीकृष्णांना काही असलं किडूक मिडूक सैन्य काय त्याची वाट लावला काय असं वेळ लागत नाही, काही वेळातच ते सैन्य नष्ट होतं. आणि श्रीकृष्ण म्हणतात त्याचा फूल नाही, मी अख्खा वृक्ष घेऊन जाणार. दिलं असं एक फूल तर तुम्हाला पण ती फुलं मिळाली असती, पण ते नाही, वृक्ष घेऊन जातात ते. अर्थात आणि श्रीकृष्ण का हा वृक्ष घेऊन जातात, तर आपल्या एका प्रिय पत्नींच्या अनुरोधावरती. तर लोकांना वाटतं की ही असा हा कसा काय पती आहे, पत्नीने सारखं पाठून टोचल्यानंतर की मला हवंय मला हवंय मला हवंय, आणि हे श्रीकृष्ण ऐकतात. पण अशी उदाहरणं या जगात खूप आढळतील की पत्नीच्या अनुरोधावरती काम करणारे, पण पत्नीच्या अनुरोधावरती स्वर्गातून वृक्ष आणणार असं कोणी आहे का पती. त्यामुळे जसं प्रभुपाद सांगतात की श्रीकृष्णांच्या वर्तणुकीमध्ये सर्व काही सर्वोत्कृष्ट. जेव्हा ते एका पत्नीच्या अनुरोधावरती काम करणारे पती म्हणून असतात, त्यात पण ते सर्वोत्कृष्टता दाखवतात. तर असे हे इंद्र शेवटी विष्णूकडे येतात. हा आपण विचार चर्चा करत होतो की असुर आणि सुरामधला भेद काय, तर सुरांना माहीत असतं कमी कमल्या आपल्यावरती कोणतरी आहे, कोण आहे ते माहीत नसतं. ते प्रार्थना करतात, मग त्यांना कधी एक एक असा ध्वनी आकाशवाणी वेगवेगळ्या मार्गाने त्यांना काहीतरी ज्ञान प्राप्त होत आहे. असुर हे जवळजवळ सुरान इतकेच शक्तिशाली आणि प्रभावी, अस्त्रशस्त्र मंत्र तंत्र विद्या ह्याच्यामध्ये पारंगत, पण त्यांना हे ज्ञानही नसतं की या जगात काही परमशक्ती आहे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर देवतांना माहिती आहे की जे परमशक्तीचं जे पद आहे तिथे आधीच ऑक्युपाईड आहे, तिथे कोणतरी आहे, म्हणजे ही जागा रिझर्व्ड आहे. आणि असुरांना असं वाटत असतं कोणी दिसत नाहीये या ठिकाणी. कोणी दिसत नाही म्हणजे काय, म्हणजे बहुतेक जागा खाली आहे आणि मी समजा प्रयत्न केला तर मला मिळू शकते ती. जसं नॉर्मली असं म्हणतात, माझा काही कोणत्या विशिष्ट राज्यातील लोकांची निंदा करायची इच्छा नाहीये, पण बिहारमध्ये आपण असं ऐकतो ना की काही कायदा सुव्यवस्था नाहीये अशी. म्हणजे एक भक्त सांगत होते की तुम्ही समजा गेलात तिथे ट्रेनमध्ये आणि पाहताय की तुमचं S136
S1च आहे आणि 36च आहे आणि
तरी तिकडे कोणतरी बसलेला असं आरामात, आणि तो म्हणता की तो काय हे S1 आहे ना, हा हे 36 आहे ना, हा आम्हाला रिझर्वेशन आहे.
हा मग तुम्ही उठा की नाही मला बसायचं या ठिकाणी, पण मी कुठे जाऊ मग,
मला काय माहिती,
तुम्ही ठरवा तुम्ही कुठे जायचं. ते ह्याला काय म्हणणार होता. तसं असुर म्हणजे मनामध्ये ही एक खोलवर इच्छा असते की कोणी पाहिलाय परमेश्वर आहे का, कोणी पाहिलाय, तू पाहिला तू पाहिला तू पाहिला नाही. मग आपलं असंच काहीतरी लोकांनी अशी एक किम वदंता, किम म्हणजे काय, वदंता म्हणजे कोणतरी बोलतोय, हा बोलतोय तो बोलतोय तो बोलतोय काय असं काय असतं काही. तर असुर म्हणजे ही मनामध्ये वृत्ती असते, हे ज्ञानच नसतं की कोणी वरती असेल म्हणून, आणि म्हणून ते सतत प्रयत्नशील असतात की कोणी म्हटलं की हा माणूस ही व्यक्ती परम आहे चला तिच्याशी वैर करा. ती वैर उत्पन्न का होतं या भावनेतून. तर साक्षात विष्णू पण देवांना सांगतात की तुम्हाला आता फक्त वाट पाहायला लागेल, तुम्ही असं करा एक यज्ञ संपन्न करा आणि इंद्राला तर भरपूर काम करावं लागेल, तुला प्रत्यक्ष या असुरांशी युद्ध करावं लागेल. इंद्र हा फार शूर आहे, अतिशय बलशाली आहे, त्याच्यात की अस्त्रशस्त्र सहज कोणाला जमत नाही ती सगळी अस्त्र चालवायला, त्यामुळे इंद्र काही पळपुटा नाहीये. आपण कधी असं पाहत नाही की भय मी युद्ध करणार नाही, असं नाहीये. तर पण म्हणा आता यज्ञ करायचं मग त्याच्यासाठी पुरोहित कोण, तर म्हणे हा एक आहे या ठिकाणी विश्वरूप, याला तुम्ही आपला पुरोहित करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तो विश्वरूप थोडासा असुरांचा पक्षपाती आहे. खरं म्हटलं तर असुर आणि सूर हे दोघेही दोन मातेंपासून जन्मलेले आहेत आणि त्या दोन्ही मातांचा पती एकच आहे कश्यप मुनी, दिती आणि अदिती. अदितीचे पुत्र ते देवता, दितीचे पुत्र ते दैत्य, म्हणजे भाऊभाऊ आहेत हे लोक, तरी पण त्यांच्यामध्ये कलह केवढा. तर हा विश्वरूप याला तीन मस्तकं होती, त्रिशिर, तिन्ही मस्तकातून तिन्ही तोंडातून तो मंत्र जाप करायचा. आणि ज्यावेळी त्याने हा यज्ञ सुरू केला त्यावेळी तो अग्ने स्वाहा रुद्राय स्वाहा जसं सगळ्या कर्मकांडी यज्ञामध्ये असं ओम इंद्राय स्वाहा ओम इंद्राय न मम, हे इंद्रासाठी आहे हे माझं नाही आहे, म्हणजे दोन्ही प्रकारे तो पुरोहित क्लिअर करतो वस्तू स्पष्ट करतो, अमुक वस्तू इंद्रासाठी आहे अमुक वस्तू माझी नाही. तो जो यजमान आहे जो तो यज्ञ स्पॉन्सर करतोय किंवा त्याच्यासाठी खर्च करतोय तो पण म्हणतो अमुक इंद्रासाठी अमुक माझं नाही. तर कल्पना करा भगवान कृष्ण म्हणतात सर्व काही माझं आहे आणि शुद्धभक्तीच्या मार्गामध्ये आपण ते प्रेमाने देत असतो. तेच कर्मकांडामध्ये हे 1000 रुपये माझे आहेत यातले 10 रुपये इंद्राचे, म्हणजे ती सवय हळूहळू तुम्हाला लावून घेतात कर्मकांडीय यज्ञ जर का त्याचा योग्य अर्थ समजून घेतला तर. नाहीतर काय होतं आपण म्हणतो की काय यज्ञ आहे आता 1000 रुपयाचा यज्ञ आणि 10 रुपये याला द्यायला लागतात, 10 रुपये यांच्यासाठी पण 10 रुपये यांच्यासाठी पण, मग त्याला असं वाटतं की हे देवता पण सगळे असे दुकानदारासारखे आहेत, दुकानं उडून बसलेली आहेत, स्वास्थ्याचं दुकान त्यात जाऊन यज्ञ करा स्वास्थ्य लाभेल, सुंदर पत्नी सुंदर पती सुंदर मुलगा व्यापारात प्रगती कोर्ट कचऱ्यातून सुटका, या काही ज्या टिपिकल विशिष्ट ज्या व्याधी आहेत
तर यासाठी हा सगळा उपद्व्याप नाहीये. तुमची देण्याची वृत्ती वाढली पाहिजे, तो खरा मुख्य हेतू आहे यज्ञांचा. परंतु झालं काय, त्या यज्ञामध्ये इंद्राने पाहिलं की हा एका मुखाने मंत्रजाप करून देवतांना आहुती देतोय. हवीरभाग, हवीरभाग म्हणजे त्या यज्ञातील एक हिस्सा किंवा घटक. आणि गपचूप एक भाग असुरांना पण देतोय. आता आली का पंचायत? यज्ञ करायचा आम्ही सर्व साधन सामग्री आणायची, आणि हा आमचा पुरोहित आमच्या समोर आमच्याच यज्ञातील हवीरभाग सरळ असुरांना देतोय. आणि असुर तिथे उपस्थित पण नाही आहेत. आधीच असुरांनी आपल्या गुरूंची सेवा करून चांगले बलिष्ठ झाले ते लोक, आमच्याच घरावर कब्जा करून बसलेले आहेत. आणि आणखीन त्यांना काही शस्त्र पुरव, आणखीन त्यांना त्यांनी यज्ञ भाग दिला, ते आणखीन शक्तिशाली होतील. तर इंद्र असा काय रागावतो, तो सरळ आपले शस्त्र काढून तिन्ही शिर कापून टाकतो. एवढा चांगला समारंभ तो नॉर्मली असं होत नाही ना. म्हणजे आता लग्न आहे आणि त्यात कोणाचा खून झाला असं कधी होत नाही. आपण असं ऐकलं की लग्नामध्ये मोठी भांडण द्यायला, म्हणून ते अगदी लो क्लास लोकांची भांडण होतात. सभ्य सुशिक्षित समाजामध्ये लग्न मुंज बारज म्हणजे आनंदी उत्सव असतो. तर ह्या यज्ञाच्या प्रसंगी सरळ सरळ हत्या, आणि ती पण एका ब्राह्मणाची हत्या, ब्रह्महत्या. लोक म्हणत काय केलं तुम्ही, म्हणे अहो असा होता पक्का डांबीस माणूस आहे हा. सरळ सरळ हवीर भाग त्यांना देत होता. म्हणजे हो अच्छा असा आहे तर, पण मग पाप लागलं त्याचं काय? मग आता पापाचा कोणतरी भागीदार व्हायला पाहिजे. मग शेवटी वृक्ष, भूमी, स्त्रिया आणि जल हे सगळे चार 25-25% त्याचं पाप घेतात. ठीक आहे, आम्ही तुझं 25% पाप घेऊ, त्याच्या बदल्यात आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे. त्यांना जे काय हवं ते मिळतं. पुन्हा ते नारायण कवच धारण करून इंद्र आणि असुर यांचं युद्ध सुरू होतं. त्यावेळी या विश्रुपचे वडील आपला मुलगा सरळ सरळ मेलेला पाहून कोणत्या वडिलांना अपमान वाटणार नाही, ते म्हणले या लोकांनी माझ्या मुलाला सांगितलं की तू पुरोहितचं काम कर, तो करतोय. अर्थात त्यांनी हे म्हटलं आहे की तो काहीतरी चालूगिरी पण करत होता. आणि सरळ येण्याची हत्या केली. त्यावेळचा समाज म्हणजे काय, सगळे असे शक्तिशाली ब्राह्मण उठसूट काय राग आला की यज्ञ कराय त्यात घाला काहीतरी आणि भुसकन त्यात काहीतरी बाहेर यायचं काहीतरी. तर यांनी असा यज्ञ केला आणि म्हणाले इंद्र शत्रू निर्माण झाला पाहिजे. तर बघा आपण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्णा हरे रामा, दक्षिण भारतीय उत्तर भारतीय चीनी लोक हले कृष्णा त्यांना र पण म्हणता येत नाही. पण हे सगळे अपराध क्षमा आहेत. कारण का, तर हरिनाम हे काही तुम्हाला संस्कृत येतं की नाही, तुमची जीवा जड आहे की नाही काही पाहत नाही. हरिनाम प्रभू फक्त एकच पाहतात की तुमच्या मनात काय इच्छा आहे. आणि हे जे कर्मकांडी यज्ञ आहेत, हा यज्ञ नामयज्ञापेक्षा अतिशय आकर्षक वाटतो पाहायला. आता आपण पाहतो की एक दोन पुरोहित असे असे 3-4 बसून ओम राम ह्रीम म्हणत असेल काहीतरी. पूर्वी 3-3, 4-4 हजार त्याही पेक्षा जास्त हजारो पुरोहित एकाच सुरात एकाच छंदात एकदा सगळ्यांनी हा की सगळ्यांचं त्याच वेळी थांबलं पाहिजे. फार कठीण आहे आपल्याला ते आता हसण्यावर नेऊ आपण त्याला. यात एक चूक झाली की समजा आ थांबायचं यावेळी, एकाने आ केलं संपलं. त्यामुळे प्रवासामध्ये त्या ठिकाणी एक रेफरी पुरोहित असायचा. रेफरी असं ना फुटबॉल मॅच मध्ये रेफरी किंवा अंपायर शिटी बघून थांबा तो मंत्र पुन्हा म्हणा. तर सगळ्यांनी एक ताल सूर छंद यात म्हटल्याशिवाय त्या यजमानाला त्याचं फळ लाभणार नाही. तर हा जो विश्वरूपचा पिता, तो तो इंद्र शत्रु असं म्हणतो. इंद्र शत्रु उत्पन्न व्हावा म्हणजे ज्या व्यक्तीचा इंद्र शत्रु आहे. पण तो इंद्र शत्रु असं दीर्घ म्हटल्याने इंद्र ज्याचा शत्रु आहे असा एक व्यक्ती पैदा झाला, जन्माला आला. म्हणजे असं व्हायला पाहिजे होतं की एक व्यक्ती त्यातनं जन्माला येऊन इंद्राने त्याच्याशी वैर करायला पाहिजे होतं. इंद्र म्हटलं पाहिजे की चल माझ्याशी युद्ध कर, तसं न होता यातनं वृत्रासुर, वृत्र म्हणजे आवृत्त करून घेणारा महाकाय, हिमालयापेक्षाही मोठं शरीर असणारा, तांबडे लाल डोळे, अणकुचीदार दात, प्रचंड बलशाली शरीर, घनगंभीर आवाज, आणि त्याने काही वडिलांना नमस्कार वगैरे काही केलं नाही, काही विचारलं नाही, समोर इंद्र आहे हा माझा शत्रू, घेतलं त्रिशू आणि सरळ त्याला मारायला लागला तो. त्याच्या वडिलांची ही अपेक्षा नव्हती, त्यांना वाटत होतं की आपल्या मुलावरती इंद्राने युद्ध केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला सांगता येईल की हे युद्ध मी का आरंभ केलंय ते. पण मग ती कथा मोठी आहे. वृत्रासुरावरती मग देवता हल्ला करतात आणि इंद्र आणि बाकी देवता इतक्या द्वेषाने ते युद्ध चालतं. नर्मदा नदीच्या तीरी, ही नर्मदा नाही, स्वर्गलोकात जी नर्मदा वाहते त्या नर्मदेच्या किनारी, तर सर्व देवता घाबरून पळून जातात, सर्व असुर घाबरून पळून जातात. बिचारा वृत्रासुर एकटा पडतो. मग वृत्रासुर आणि इंद्राचं युद्ध. मग शेवटी वृत्रासुर आपली एक त्याला परीघ म्हणतात, लोखंडी गदा, ती घर 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 फिरून अशी काय फेकतो इंद्रावरती की तो वज्र हातातून पडतं. हत्ती ऐरावता सकट इंद्र सप्त धनू, म्हणजे 14 यार्ड पाठी फेकला जातो. सगळे पाहतायत की अरे इंद्रासारखा इंद्र पडला खाली. पण वृत्रासुर एक वैदिक वीर असतो, आपला प्रतिस्पर्धी खाली पडलाय ना त्याच्याकडे शस्त्र नाहीये, ठीक आहे मी पण शस्त्र घेणार नाही. पूर्वी असं असायचं की समजा योद्धा युद्ध करताना त्याने त्याच्या योद्ध्याचा प्रतिस्पर्धाचा उजवा हात कापला, तो म्हणतो ठीक आहे मी पण आता उजवा हात उपयोगात आणणार नाही, मी पण केवळ डाव्यातून तुझ्याशी युद्ध करेन. कारण का तुझ्याशी आता युद्ध करून उजव्या हातामध्ये काय आहे त्यात, म्हणजे माझी मर्दमुखी ती काय, माझं ते शौर्य ते काय. त्यामुळे पूर्वीची युद्ध आपण कल्पना करू शकणार, आता जर कसं लपून छपून ठॉक कोणतरी मारणं किंवा बटन दाबणं कुठेतरी बॉम्ब फोडणं यात कसलं शौर्य आलंय, किंवा मोठे मोठे जनरल लोक तुम्ही इकडे जा तुम्ही तिकडे जा चला करा युद्ध, हा आपला बसलाय का कॉन्क्रीट बंकर मध्ये मस्तपैकी, याला शौर्य म्हणता येते. शौर्य तेज धृतीर दाक्षम रुद्धेच अपपलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्र कर्म स्वभावजम. शौर्य तेज धृती दक्षता आणि युद्धेच अपपलायनम हे मुख्य. तर शेवटी इंद्र वृत्रासुर पाहतो की इंद्र खाली पडलेला आहे, तर म्हणतो अरे उचल तुझं वज्र. तो म्हणतो खरं युद्ध वज्र तर खाली पडलंय, पण ते गॅरंटी कुठे आहे की आता वापरलाय त्यावरती तर चालेल म्हणून. ते तुम्ही एका मनुष्याला सर्वात चांगली बंदूक द्या की ही बंदूक आहे ना आपोआप गोळ्या सोडेल, तू काही काळजी करू नकोस. पण ते आतमध्ये शौर्य नसेल तर ती उचलून शत्रूवर धावायला तरी पाहिजे की नाही माणूस. तो जसं प्रभुपाद सांगतात की भारतामध्ये जाट मराठा शीख नेपाळी गुरखा हे लोक जातीवंत क्षत्रिय, कोल्हापूरमध्ये पण बरेच असते बहुतेक, अर्थात क्षत्रियत्व कसं आहे आपण गीतेवरून पाहायला पाहिजे, नुसतंच आरे कारे म्हणून मारामारी करणारे क्षत्रिय नाहीत. परंतु होते भारतामध्ये क्षत्रिय पिढ्या होत्या अशा. साताराजवळ एक गाव आहे त्याला मिलिटरी काहीतरी म्हणतात, हा मिलिटरी आपशिंगे. प्रत्येक घरात एक तरी मिलिटरीत आहेत माणूस, प्रत्येक घरातून. तर प्रभा सांगते की आपली वर्णाश्रम व्यवस्थेमुळे भारतामध्ये असे पिढीजात ब्राह्मणाचं काम करणारे, पिढीजात वैश्य, जसं गुजरातमध्ये दिसाल त्याला वाणी समाज, त्यांचं एकच काम यंदा व्यापार, पिढीजात शूद्र काम करणारे कारागीर किंवा सोनार, वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे. सध्या आपण हे नीटपणे सांगू पण शकत नाही की तुम्ही तेच काम करा म्हणून लोकांना, कारण इतका तो पगडा बसलेला आहे शोषण करण्याचा. तर त्यामुळे इंद्राच्या मनात ती घालमेल प्रचंड की आता मित्रमंडळ उचल उचल ते शस्त्र. त्यानंतर रुद्रासूर जे काही इंद्राला उपदेश करतो की अरे विजय म्हणजे काय, विजय म्हणजे या जगात तू परीक्षा पास झाला, तुला पैसे मिळाले, तुला धंद्यात यश मिळालं, याला विजय नाही म्हणत. आपल्याच आयुष्याचा आपण आढावा घेतला तर आपल्याला समजेल इतक्या गोष्टी होत्या ज्यांना मी माझा विजय समजत होतो त्यांना आता माझा मी पराजय समजतोय, की अरे त्यातनं काही खास काय मिळालं नाही मला. त्यामुळे वृत्रासूर इंद्राला सांगतो की खरा विजयी एकच व्यक्ती आहे पूर्ण ब्रह्मांडात, तो म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान. हा उपदेश चाललाय रणांगणावरती. शेवटी इंद्र त्याचा एक हात कापतो, त्याच्या परिघाचे तुकडे तुकडे करतो, म्हणतो बघ माझा एक बाहू तुटलेला आहे, माझा आयुध नष्ट झालेला आहे, पण मी घाबरतो का? नाही, तुझं जे वज्र आहे ना ते हरिनी प्रेरित केलेलं आहे, भगवान विष्णूनी प्रेरणा दिली त्याच्यामध्ये, ते आपलं कार्य करणारच, तू काय काळजी करतोस, तू ते उचल तर खरं फक्त एकदा. नंतर म्हणतो की भगवंता मला खरं म्हणजे यात काही रस नाहीये, अहम हरे तव पाद मूलम दासानुदासो भवितास मी भूय, की हे भगवंता कधी मला पुन्हा तुझ्या दासांच्या दासांच्या दास व्हायची ते पद पुन्हा प्राप्त होईल. आणि हे असं काही सगळं विचित्र पाहून इंद्राने कधी असा शत्रू पाहिला नसतो की रणांगणावरती भाऊ कापलेला आहे, शस्त्र नाहीये आणि मला उपदेश करतोय तो. ते शेवटी इंद्र वज्राने दुसरा भाऊ कापतो, दोन्ही भाऊ कापलेले, आणि त्या अवस्थेत वृत्रासूर आपला जबडा आ वासून इंद्राला ऐरावता सकट गिळतो. म्हणजे बघा शेवटी जय कोणा झाला, वृत्रासुराचाच. इंद्र आतमध्ये मरत नाही, त्याच्या पोटात जाऊन पोटात ते वज्र घेऊन ते कापून बाहेर येतो. पण त्याच्या आधीच वृत्रासुराने समाधीस्थ होऊन आपली चेतना भगवान संकर्षणांच्या चरणी लावून त्याचं भगवतधामात गमन झालेलंही असतं. शरीर आपण एक व्हेकल समजतो, एक वाहन समजतो. समजा तुमचं वाहन, तुमची मोटरसायकल सायकल जे असेल ते, तुमच्या शत्रूने म्हटलं की आता ह्याला आपण त्याच्या गाडीसकट मारायचं, आणि तुम्हाला कोणतरी आधीच तिकडनं सुटका करून घेतली तुमची, आणि तुम्ही पाहताय की तुम्ही शत्रू तुमच्या सायकलला मारतायत, मार 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 मारतायत, तुम्ही गेलाय आधीच. तुमचा त्या वाहनाशी काही मालकी संबंध पण नाही, स्वामित्वाची इच्छा पण नाहीये. स्वामित्वाची इच्छा हीच आपल्याला खेचून नेते. समजा कोणी सांगितलं की इथे एक विमान कोसळलंय, कसळलं त्याला, आपलं काही विमान नाहीच आहे, काय होत. एक निळी मारुती कार ऍक्सिडेंट झाला तिचा, म्हणून आपल्यापैकी कोणाची निळी मारुती कार नाहीये. अरे एक होंडा ऍक्टिवा उलटी पडली आहे, होंडा ऍक्टिवा म्हटल्यानंतर ज्या दोघा तिघांची होंडा ऍक्टिवा असेल ते सगळे उडून बाहेर येतील की माझी आहे का, नाही माझी नाही, मग ठीक आहे. का प्रेरणा मिळाली उठून पळून ते पकडायचा ते बघायचा प्रयत्न करायची, माझी आहे त्याची गाडी म्हणून ती आसक्ती. त्याचप्रमाणे ज्यावेळी हे शरीरच आपलं नाहीये ही दृढ भावना असते आणि आपण ते आधीच सोडून दिलेलं असतं, त्यावेळी त्यात काही त्रास होत नाही काही. मग शेवटी इंद्र बाहेर पाहतो की आता हा तर आहे असा अजून, मग तो त्याची मान कापायला, कारण प्रतिस्पर्धी मेला म्हणजे नक्की काय, त्याचा मी वध केला, त्याचं शिर धडावडं केलं म्हणजे गॅरंटी.
ते शीर कापायला 360 दिवस लागतात, ते पण इंद्राच्या वज्राने, कारण इतकं ते शरीर भगवत सेवेमध्ये हे केल्यामुळे इतकं ते घट्ट झालेलं असतं. आणि भगवंताना दाखवून द्यायचं होतं की तू इंद्राशी तुझं वज्र मोठा असेल, दाखव तुझं वज्र आता काय काम करतं इथे ते. त्या वज्राने तो पर्वतांचे पंख कापून त्यांना जमिनीवर एका ठिकाणी ठेवायचा इंद्र. तुम्हाला कधी खरं पाहायचं असेल तर पावसाळ्यात खरी जी वीज चमकते ना ती पहा एकदा. अर्थात असं म्हणतात की ज्यावेळी वीज चमकली तुम्ही पाहता, याचा अर्थ ती कुठेतरी गेली आहे. ती ज्यांच्यावर जसा आघात होतो ना त्यांना दिसत पण नाही की ती आपल्यावर आली म्हणून. आमच्या आश्रमात एक भक्त होता, एक त्याला बाकी कशाचाही भय नसायचं, पण वीज कडाडली की तो आपला ब्लँकेट ओढून झोपलेला. विचारलं ते काय रे तुला नेहमी पाहतो मी, तुला याचीच काय भीती वाटते. म्हणे लहानपणी मी आणि मित्र जात असताना लहानसा कुठेतरी वीज काढण्याचा आवाज आला, त्या मित्राच्या पायाला ती वीज लागली आणि त्याचं ते एक बोट जळालं त्याचं. त्याचं ते पाहून का कोण जाणे, बाकी सगळ्या गोष्टी मी समजून शकलो आहे, पण हा आवाज झाला की ती भीती वाटतेच. आणि प्रभू सांगत आहे का प्रवचनामध्ये की हा जो आवाज आहे हा कोणत्या भाषेमध्ये होतो, आवाज विजेचा आवाज कोणती भाषा आहे ती. पण ती सगळ्या सृष्टीला समजते काय चाललंय ते. ही जी वीज आहे हे या वज्रातून निघणारा एक क्षुद्र तुच्छ असं एक त्याचं प्राकट्य आहे ते. संपूर्ण वज्राघात हा आपण कल्पना करू शकत नाही. त्या वज्राला 360 दिवस लागले या उत्तरासुराचं हे करायला. तर हे सगळं पाहून परीक्षित महाराज अतिशय बुद्धिमान, 6वा स्कंध चालू आहे म्हणजे जवळजवळ कथा अर्ध्यावरती आलेली आहे. 12 स्कंधाचं भागवत असं पण नाही की ते आपल्या ऐकतायत आणि शुभदेव गोस्वामी सांगतायत काय काय मनोरंजनासाठी वेगवेगळ्या कथा. एकदम तल्लीन होऊन त्यांचा पहिला प्रश्न बघा कसा आहे. श्री परीक्षित उवाच, 6वा स्कंध 14वा अध्याय पहिला श्लोक. रजस्तमस्वभावस्य ब्रह्मन् वृत्रस्य पापमनः नारायणे भगवती कथम आसीद् दृढामती. कि ब्रह्मन हे ब्राह्मण, असुर म्हणजे जास्त करून रजोगुणी तमोगुणी समजलं पाहिजे ना, त्यात वृत्रासुर तर पापी देवतांशी युद्ध करायला निघालाय. मग नारायणे भगवती, भगवान नारायण यांच्या एवढी दृढ मती कशी काय आली त्याच्यामध्ये. पुढे म्हणतात, रजो भी देवानाम शुद्ध सत्वानाम ऋषीनाम चा अमलात्मनाम भक्तिर मुकुंद चरणे न प्रायण उपजायते. परीक्षित महाराज एवढे बुद्धिमान होते की ते म्हणतायत देवानाम शुद्ध सत्वानाम, यातलं शुद्ध सत्व म्हणजे वैकुंठाचे शुद्ध सत्व नव्हे, सत्वगुणातील सर्वात प्युअर शुद्ध व्हरायटी. शुद्ध सत्वात स्थित असलेल्या देवता मुनी अतिशय प्रगल्भ बुद्धीने विचार करणारे विचारवंत मनीषीणाम अमलात्मनाम ज्यांचं मन शुद्ध झालेलं आहे, म्हणजे त्यांना बाकी काही भौतिक वस्तू त्यात त्यांना कधी रस दिसत नाही. तरी पण एक गोष्ट आहे, भक्तिर मुकुंद चरणे न प्रायण उपजायते, यांच्यामध्ये पण मला कधी मुकुंद चरणी भक्ती दिसत नाही. म्हणजे मुकुंद चरणी भक्ती फार फार दुर्लभ आहे. रजो बी समसंख्याता पार्थिवैरिव जंतव तेषाम ये केचने हंते श्रेयो वै मनुजादय. परीक्षित महाराज म्हणतात या जगामध्ये जीव किती आहेत, जीवात्मे किती आहेत, तर म्हणजे जेवढे धुळीचे कण आहेत रज, या ठिकाणी रजाचा अर्थ अणु, धुळीकण पण मोठा अणु त्याच्यापेक्षा छोटा, अणु इतके जर का या जगात जीव असतील तेषाम केचन अतिशय दुर्लभ कोणीतरी मनुष्य जन्म प्राप्त करतो. प्रायो मुमुक्षवस्तेषाम केचनैव द्विजोत्तम, त्या मनुष्यांपैकी केचन कोणीतरी दुर्लभ एक मुमुक्ष म्हणजे ज्याला मुक्तीची इच्छा आहे, मुक्ती मिळाली असं नव्हे,
ज्याला मुक्तीची केवळ इच्छा आहे. मुमुक्षुणाम सहस्रेशु कश्चिन मुच्यंत सिद्धती. अशा हजारो 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 मुमुक्षुंपैकी एखा दुसरा केवळ खऱ्या अर्थाने मुक्त होतो. आणि म्हणून जो आज श्लोक आपण वाचला, मुक्तानाम अपि सिद्धानाम नारायण परायणा सुदुर्लभा प्रशांतात्मा कोटीशु अपि महामुने. या तात्पर्यात प्रभुपाद सांगतात त्याच्या आधीच्या अध्यायात, असुर म्हणजे कोणी, त्याचे दात अणकुचीदर आहेत, डोळे तांबारलेले आहेत, महाकाय आहे तसा असुर म्हणता येणार नाही. वृत्ती काय आहे ती, त्यामुळे बळी महाराज, तुम्ही जसं गोपीनाथप्रभू ऐकताय, प्रल्हाद महाराज आणि वृत्रासुर यांनी त्यांच्या आचरणाने दाखवलं की बायातकरी ते असुर होते. त्यांचं वर्णन पण असुराप्रमाणेच होतं, पण आतून ते परम भक्त होते. त्यामुळे पुढच्या अध्यायांमध्ये सुखदेव गोस्वामी चित्रकेतू हा राजा तो कसा चुकून एका लहानशा अपराधामुळे त्याला वृत्रासुराचा जन्म घ्यावा लागला, मग त्याची मुक्तता झाली आणि तो भगवतधामात गेला. त्यामुळे इंद्राला वाटलं की माझा जय झाला, की मला माझं राज्य पुन्हा मिळालं. पण खरं भागवत सांगतं, खरा जय झाला वृत्रासुराचा, की असुर शरीर घेऊनही त्याने भक्ती केली आणि तो शाश्वत काळाकरिता भगवतधामात गेला आणि संकर्षणांचा एक नित्य पार्षद म्हणून त्यांच्या भक्तीसेवेत आनंदाने रमू लागला. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की. उशीर झालाय, कोणाला प्रश्न?